नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पाणी टंचाईग्रस्त भागात उपाययोजना करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील अनेक भागातील पाणी टंचाई सोडवण्यासाठी आराखडा तयार केला जात असून उपाययोजनाही करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. टंचाईग्रस्त जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. राज्यात मराठी भाषा अनिवार्य असून ती सर्वांनी शिकायला हवी, यासह अन्य भाषा शिकायला हव्यात असं ते म्हणाले. नाशिक दंगल सुनियोजितपणे घडवण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई केली असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राष्ट्रीय परीक्षा एजन्सी एनटीएनं आज सकाळी संयुक्त प्रवेश परीक्षा जेईई मेन 2025 सत्र 2 चे निकाल जाहीर केले आहेत. यंदा देशभरातून एकूण 24 विद्यार्थ्यांनी 100 उत्कृष्ट एनटीए गुणांकन प्राप्त केले आहे. सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राच्या आयुष रवी चौधरी याचा समावेश असून कट ऑफ सह संपूर्ण निकाल जेईई मेन .nta.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. चारधाम यात्रेच्या धर्तीवर 30 एप्रिल रोजी यमुनोत्री धाम आणि गंगोत्री धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जाणार आहेत. तसंच श्री केदारनाथ धामचे दरवाजे 2 मे रोजी आणि श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडणार आहेत अशी माहिती श्री बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीच्या वतीनं देण्यात आली आहे. आज जागतिक यकृत दिवस आहे. यकृताच्या आजारांबद्दल जागरूकता वाढवणं आणि तेलकट तसंच शरीराला नुकसानदायक खाद्यपदार्थांचं सेवन टाळून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याच्या उद्देशानं आजचा जागतिक यकृत दिवस साजरा केला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार भारतात यकृतासंबंधीचे आजार हे मृत्यूचं 10वं सामान्य कारण आहे. हेपेटायटिस बी सी आणि हेपेटोसेलुर कार्सिनिमा हे आजार चुकीची जीवनशैली, मद्यपान, अंमली पदार्थांचं अतिसेवन, नुकसानदायक खाद्यपदार्थांचं नियमित सेवन आणि व्यायामाचा अभाव यामुळे होतात. आहार हेच औषध हे आजच्या यकृत दिनाचं ब्रीदवाक्य आहे. आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून आता त्यांना एका आधार नोंदणीसाठी 20 रुपयांऐवजी 50 रुपये मिळणार असल्याचं माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर या दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 100 आधार केंद्र चालकांना आज शेलार यांच्या हस्ते आधार संच सुपूर्द करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. 0 ते 5 वयोगटातील बालकांची नोंदणी तर 5 ते 17 वयोगटातील मुला मुलींच्या बायोमेट्रिकमध्ये वाढ होण्यासाठी 3 महिन्यात या नोंदणीचं उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या आधार केंद्र चालकांना बक्षीस योजना जाहीर केल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं. जंगलातली वनसंपदा वणवा लागून नष्ट होऊ नये यासाठी इतर देशांमध्ये केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करून वणवा पेटू नये यासाठी प्रयत्न करावेत. याकरिता ड्रोन, हेलिकॉप्टरसह इतर अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करावा असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत. वन विभागातील योजना तसंच उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी महाबळेश्वर इथं आयोजित बैठकीत ते बोलत होते. वन विभागाच्या ज्या जमिनींवर झाडं उगवत नाहीत अशा जागांवर सोलार पार्क उभारण्याचा राज्य शासनाचा मानस असून वन विभागातील सर्व रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जायकवाडी समांतर पाणीपुरवठा योजनेच्या कामांची पाहणी केली. यावेळी जॅकवेलचं काम अपूर्ण असल्याचं विभागीय आयुक्त गावडे यांच्या निदर्शनास आलं. मजुरांचा अभाव आणि उंची वाढल्यामुळे मजुरांना काम करण्यास अडचण येत असल्याची बाब त्यांनी लक्षात घेतली. मजुरांची संख्या वाढवावी, 200 MLD पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक भाग प्रथम पूर्ण करून जॅकवेलच्या तिन्ही बाजूने तळापर्यंत मातीचा भराव करावा आदी निर्देश त्यांनी दिले आहेत. एप्रिल महिन्याच्या 3 आठवड्यात उन्हाचा पारा आता 42 अंश सेल्सिअसच्या पुढे जात आहे. उन्हाच्या या वाढत्या तीव्रतेमुळे पैठण इथल्या जायकवाडी धरणाच्या पाण्याचं मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत आहे. या बाष्पीभवनामुळे धरणातील जलसाठा झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात झाली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10